adun oralele company. Short button. Cala, yede vastea șane nid. Ala keli gangsta shit paili mag nantar. Cala kadi aji taji sala ghele audat ne mala. Mi doake var basuat ne bulle ci bala. Yaude shive de to jeep maji kuzat ne deu. Garat kuzat ne deu ati mi samaz to mala. Ya mudda ata lokan la kala la paije. Maje gane aikun langada pan pala la paije. Maje tarakki var zaman apan zala la paije. Nati goti khup kili ata. Paise pan chaple paije. Mala parke ko noko mala aple paije. Chukle poras haple paije. Mansa wakadat phatle saral kaple paije. Maje swagat ala madenche pai saral bakle paije. Loka mante sambatane gane laukar takle paije. Lokan la dhadap madi zar maje gane paije. Maje gane aikai loka pan shane paije. Paije buddhi hosh madi. Tu zar rakta naskai tu rakta dosh madi. Jizlai kuzlai tu swapna dosh madi. Hita sambata don vasto phakta joshmadi. Shanti bhang karun ami kranti cha khojmadi. Zindagi zaktodan mojmadi. Mitra parivar sodla tar konna ye close madi. Vardi te gang maji paisa jewelry and hosmadi. Char pas nashe karun bhav tumsa hoshmadi. Buddhit shuddhi shuddhit buddhi. Buddhit yukti yuktit shakti. Buddhi cha vala var dunia zukti. Maja ghamandi swabhav thevto swatavar bhakti. Maja rubabavar lokanchi gand ka dukti. Maja parin pochu nahi shakat yanchi planning sukti. Medicine khelat deta mokshan mukti. Pratyek yuddhat vijay prapti. Ami nivadto virgati. Virasat badi dosti thevli kadi manle nahi dharma zati. Tras dayla jama jhalat varna nati. Mi maidan gajavto karna paathi. Vadalala dhadakti mardachi chhati. Mang saglyanche dole donvar. Swatapeksha jast mala bharosa gangvar. Majya sathi pori thevtat sola somvar. Donchya panka pashton kheltoy ghamasan gangvar. Shabdik gunhegar aai javto shabdat fulbilti kalakar. मला बघून वाटत सगळे कल्टी कलाकार. मला भेटायचं टाळ. माझ्या नावावरती हवा करती माझी चाळ. काढतो सायफरचा जाळ आणि तू डायपरचं बाळ. तुला वाचणं नाही जमत आणि मी गाजवतोय काळ. घरी दररोज संदर रोज बिर्याणी. तुझ्या ताटात ना डाळ नाही भातावर कालवण.
जाऊन टाकतो धाम
कांजल्यात पालगण बोले संबटाला घालवण. मारतानी बाप्पन बोललो होता माझं पोरग माझी जागा चालवण. माझी दैशा ते आज माझी हवा होती कालपण. अय म्हणून तर आत्ता सीनवर आहे सत्ता. मी तर आई जाऊतोय मार्केटला बिटवरे मारा स्वत्ता. आज इथं उद्या तिथं फिक्स नाही ऍड्रेस आमचा कन्फर्म नाही पत्ता. मी माझे होमस डायरेक्ट ढागातली ट्रिप. तुला कच्चा खाऊन टाकन कधी करू नको बीफ. ठेवतो ओरिजिनलचे शॉक नाही राणे मन चिप. लाखो ते काम आणि लॅविशन ट्रिप. पण लक्ष्मीचे रिस्पेक्ट उडावतो डॉलर हटकून. माझी फुगिरी मी झळकवतो कॉलर झटकून. मी कितीतरी लोकांच्या डोळ्यात थटकून. डिस्कारतात पोरं मला पैसे कमावतात आणि दुनिया बागतात माझ्या अंडाला लटकून. जे नाव ठेवतात मला गल्लो गल्ल्यात बसले बुल्ल्यात. इज्जत आहे मला 752 जिल्ह्यात. मोठमोठे महारथी शाने चालल्यात. माझे दिवस पण चांगले चालल्यात. माझी मैत्री कट्टर आम्ही चपात्यासोड सामना बी वाटून खाल्ल्यात. फाटके पादरे गँगस्टर आम्ही घरी बसावल्यात. मी कितीतरी गरिबांच्या घर बसावल्यात. आणि गँगमध्ये मेंबर सगळे मी शानदार ठेवल्यात. माझं डुंगण धुवाय सुद्धा मी कामगार ठेवल्यात. येणारे मुद्दे सगळे दमदार ठेवल्यात. मॅटर झाला तरी सॉल्व्ह करा आमदार ठेवल्यात. नाव चर्चा ते माझं नाव लेजंडच्या गिंतीत. बुरटे भामते कधी धरले नाही गिंतीत. घे युट्यूब गँगस्टर नाडतात मला बसून चार भिंतीत. पण राक्षसे पुत्र माझी आई बी चिंतीत. हा माझी आई म्हणते क्षेत्रात तू नंबर वन. तुझा विषय गंभीर मी एकटा गंभीर. जरी विरोधक मला 100 जण डोक्यात सळसळतं रक्त आणि कमरात गाणे. मग काय तुझं खरं पण नाही. मग तुला बरं पण नाही. जे माझी लायकी काढतात त्यांना राहिला स्वतःच घर पण नाही. त्यांना माझ्या नखाची सर पण नाही. मी कुणाच्या खाली नाही. कोण माझ्यावर पण नाही. आणि चालत नाही कोण मला आलते बोलते. आम्ही आमच्या स्वतःचे करते धरते. जा कोणच्या पण मंडळात जा. तुला भेटतील माझे कार्यकर्ते बाद शबीर. सगळे भाई पटेल लॉन्जीच्या कंपनीत. मी ठळक बातम्यांवर झळकतो सनसनीत. प्रत्येक ट्रॅक घेतो पब्लिकला दणदणीत. शत्रू आजपर्यंत टिकला नाही रणभूमीत. मी कुठल्या वयात काय करतोय करगणित. मी धंदे ते बिझी तुम्ही अजून पण वर्गणित. तुमची लाईफ आहे बत्तर. आता पैशांनी भरल्यात बॅगा नाही फाटका दप्तर. आता बँकेत बॅलन्स माग पोरी 70. वाचतं बत्तर आणि शत्रू पण आता मला पाहिजे कट्टर. का कारण तेवढी खात मला. अख्खं ब्रह्मांड घाबरतं आज मला. हात धरा माझा आणि वर चला. चला येडे वाजता शान्यांनी घाला केली गँगस्टर शीट पहिली. मग नंतर काला कधी ह्याची त्याची साला घ्यायला आवडत नाही मला. मी डोक्यावर बसवत नाही बुल्ल्याची बाला. एवढ्या शिवाय देतो जीप खुजत नाही देऊ, घरात पुजत नाही देऊच मी समजतो मला.